ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ್ ಪಟಾಯಿತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ: ಲೋಕಸಭೆಯ ಸಭಾಪತಿ ಪದಾಸಾಠಿ ಉದ್ಯಾ ನಿವಡಣೂಕ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಲೋಕಶಾಹಿ ಆಘಾಡಿ ತರ್ಫೆ ಓಂ ಬಿರ್ಲಾ, ತರ್ ವಿರೋಧಕಾಂಕಡೂನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಚೆ ಕೆ ಸುರೇಶ್ ರಿಂಗ್ಣಾರ್. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನ ಪರಿಷದೆಯ 4 ಜಾಗಾಂಸಾಠಿ ಉದ್ಯಾ ಮತದಾನ. ಪುಣೆ ಪೋರ್ಷೆ ಅಪಘಾತ್ ಪ್ರಕರಣಾತ್ಲ್ಯಾ ಅಲ್ಪವಯೀನ್ ಆರೋಪಿಚಿ ಬಾಲ್ ಸುಧಾರ್ ಗೃಹಾತೂನ್ ತಾತ್ಕಾಳ ಸುಟ್ಕಾ ಕರಣ್ಯಾಚೆ ಮುಂಬೈ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯಾಚೆ ಆದೇಶ. ಟಿ20 ಕ್ರಿಕೆಟ್ ವಿಶ್ವಚಷಕ ಸ್ಪರ್ಧೆತ್ ಭಾರತ, ಇಂಗ್ಲಂಡ್ ಆಣಿ ದಕ್ಷಿಣ ಆಫ್ರಿಕೆಬರೋಬರ ಅಫಘಾನಿಸ್ತಾನಹಿ ಉಪಾಂತ್ಯ ಫೇರಿತ್ ದಾಖಲ. ಆಣಿ ಮುಂಬೈ ಶೇರ್ ಬಾಜಾರಾಚಾ ಸೆನ್ಸೆಕ್ಸ್ 712 ಅಂಕಾಂಚಿ ವಾಢ ನೋಂದವತ 78,000 ವರ ಬಂದ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಲೋಕಶಾಹಿ ಆಘಾಡಿನ ಲೋಕಸಭಾ ಸಭಾಪತಿ ಪದಾಸಾಠಿ ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಯಾನ್ನಾ ಪುನಃ ಸಂಧಿ ದಿಲಿ ಆಹೆ. ಆಜ್ ತ್ಯಾನ್ನಿ ಸಭಾಪತಿ ಪದಾಸಾಠಿ ಅರ್ಜ ಭರ್ಲಾ. ಗೆಲ್ಯಾ ಲೋಕಸಭೆತಹಿ ತೆ ಸಭಾಪತಿ ಹೊತೆ. ವಿರೋಧಕಾಂಕಡೂನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಖಾಸದಾರ್ ಕೆ ಸುರೇಶ್ ಯಾನ್ನಿ ಉಮೇದವಾರಿ ಅರ್ಜ ಭರ್ಲಾ ಆಹೆ. ಯಾ ಪದಾಸಾಠಿ ಉದ್ಯಾ ನಿವಡಣೂಕ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಲೋಕಸಭೆಯ ಸಭಾಪತಿಂಚಿ ನಿವಡ ಏಕಮತಾನ ಆಣಿ ಬಿನ್ವಿರೋಧ ವ್ಹಾಯ್ಲಾ ಹವೀ ಅಸ ಸಂಸದೀಯ ಕಾರ್ಯಮಂತ್ರಿ ಕಿರೇನ್ ರಿಜಿಜೂ ಯಾನ್ನಿ ಮಂಟಲ ಆಹೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಪಾಸೂನ್ ಆತಾಪರ್ಯಂತ ಕಧೀಹಿ ಯಾ ಪದಾಚಿ ನಿವಡಣೂಕ ಝಾಲೆಲೀ ನಾಹಿ. ಸರ್ಕಾರನ ವಿರೋಧಕಾಂಶಿ ಚರ್ಚಾ ಕರೂನ್ ಸಹಮತಿಚಾ ಪ್ರಯತ್ನ ಕೇಲಾ, ಪಣ ವಿರೋಧಕಾಂನಿ ಕಾಹಿ ಅಟೀ ಠೇವಲ್ಯಾ. ಸಹಮತಿ ಹಿ ಅಟಿಂಶಿವಾಯ ವ್ಹಾಯ್ಲಾ ಹವೀ ಅಶಿ ಮಾಗಣಿ ರಿಜಿಜೂ ಯಾನ್ನಿ ಮಾಡಲಿ. ಸಭಾಪತಿ ಪದಾಚ್ಯ ಉಮೇದವಾರಾವರ ಸಹಮತಿ ವಾವೀ ಯಾಸಾಠಿ ಸರ್ಕಾರನ ವಿರೋಧಕಾಂಶಿ ಚರ್ಚಾ ಕೇಲಿ ಹೋತಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ, ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಹ ಆಣಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಯಾನ್ನಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೆ ಕೆ ಸಿ ವೇಣುಗೋಪಾಲ್ ಆಣಿ ದ್ರಮುಕ ನೇತಾ ಟಿಆರ್ ಬಾಲು ಯಾಂಚಾಶಿ ಚರ್ಚಾ ಕೇಲಿ. ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಹ ಯಾನ್ನಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಯಾನ್ನಾಹಿ ಫೋನ್ ಕರುನ್ ಸತ್ತಾಧಾರಿ ಪಕ್ಷಾಚ್ಯ ಉಮೇದವಾರಾಲಾ ಪಾಠಿಂಬಾ ದೇಣ್ಯಾಚಿ ವಿನಂತಿ ಕೇಲಿ ಹೋತಿ. ಪಣ ವಿರೋಧಕಾಂನಿ ಉಪಸಭಾಪತಿ ಪದಾಚ್ಯ ಉಮೇದವಾರಾಚ ನಾವ ಜಾಹೀರ್ ಕರಣ್ಯಾಚಿ ಮಾಗಣಿ ಕೇಲಿ. ಪಣ ಉಪಸಭಾಪತಿ ಪದಾವರ್ಚ್ಯ ಉಮೇದವಾರಾಚ ನಾವ ಯೋಗ್ಯ ವೇಳಿ ಜಾಹೀರ್ ಕರೂ ಅಸ ಸತ್ತಾಧಾರಿ ಪಕ್ಷಾನ ಸಾಂಗಿತ್ಲ. ತ್ಯಾಮುಳ ಸಭಾಪತಿಚಿ ನಿವಡ ಏಕಮತಾನ ಕರಣ್ಯಾವರ ಸಹಮತಿ ಝಾಲಿ ನಾಹಿ. 18 ಲೋಕಸಭಾ ಅಧಿವೇಶನಾಚ್ಯ ಆಜ್ಯ ದುಸರ್ಯಾ ದಿವಶಿ ಅನೇಕ ಖಾಸದಾರಾನಿ ಸಭಾಗೃಹಾಚ್ಯ ಸದಸ್ಯತ್ವಾಚಿ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಶರದ್ಚಂದ್ರ ಪವಾರ್ ಪಕ್ಷಾಚ್ಯ ಖಾಸದಾರ ಸುಪ್ರಿಯಾ ಸುಳೆ, ಅಮೋಲ್ ಕೋಲ್ಹೆ, ಶಿವಸೇನೆಚೆ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಶಿಂದೆ, ಶಿವಸೇನಾ ಉದ್ದವ್ ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಠಾಕ್ರೆ ಪಕ್ಷಾಚೆ ಅರವಿಂದ ಸಾವಂತ್, ಭಾಜಪಾಚೆ ನಾರಾಯಣ್ ರಾಣೆ ಯಾನ್ನಿ ಸದಸ್ಯತ್ವಾಚಿ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ಪಂಜಾಬ್ಚೆ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೆ ಚರಣ್ಜಿತ್ ಚನ್ನಿ, ಶಿರೋಮಣಿ ಅಕಾಲಿ ದಳಾಚ್ಯ ಹರ್ಸಿಮ್ರತ್ ಕೌರ್ ಯಾಂಚಾಸಹ ಭಾಜಪಾ ಖಾಸದಾರ ಸಂಬಿತ್ ಪಾತ್ರಾ, ಬೈಜಯಂತ ಪಾಂಡಾ ಯಾನ್ನಿಹಿ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ರಾಜಸ್ಥಾನಮಧಲೆ ಭಾಜಪಾ ಖಾಸದಾರ ಓಂ ಬಿರ್ಲಾ, ದುಷ್ಯಂತ ಸಿಂಹ, ಮಾಕಪ ಖಾಸದಾರ ಅಮ್ರಾ ರಾಮ್, ಆರ್ಎಲ್ಪಿ ಖಾಸದಾರ ಹನುಮಾನ್ ಬೇನಿವಾಲ್ ಯಾನ್ನಿ ಸಭಾಗೃಹಾಚ್ಯ ಸದಸ್ಯತ್ವಾಚಿ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ದ್ರಮುಕ್ಚೆ ಕನಿಮೋಳಿ, ದಯಾನಿಧಿ ಮಾರನ್, ಟಿಆರ್ ಬಾಲು ತಸಚ ಎಂಐಎಂಚೆ ಖಾಸದಾರ ಅಸದುದ್ದೀನ್ ಓವೇಸಿ ಯಾನ್ನಿಹಿ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ವಿವಿಧ ಪಕ್ಷಾಂಚ್ಯ ಖಾಸದಾರಾನ್ನಿ ಆಜ್ ಮರಾಠಿ, ಹಿಂದಿ, ತಮಿಳ್, ಉರ್ದು, ಉಡಿಯಾ, ಪಂಜಾಬಿ ಅಶಾ ವಿವಿಧ ಭಾಷಾಂಮಧ್ಯೆ ಶಪಥ ಘೇತ್ಲಿ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಸಂಸದೆಯ ದೋನ್ಹಿ ಸಭಾಗೃಹಾನ್ನಾ 27 ಜೂನ್ ರೋಜಿ ಸಂಬೋಧಿತ ಕರಣಾರ ಆಹೆತ್. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನ ಪರಿಷದೆಯ ಮುಂಬೈ ಆಣಿ ಕೊಕಣ ಪದವೀಧರ ತಸಚ ನಾಶಿಕ್ ಆಣಿ ಮುಂಬೈ ಶಿಕ್ಷಕ ಮತದಾರಸಂಘಾಸಾಠಿ ಉದ್ಯಾ ಮತದಾನ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಸಕಾಳಿ 7 ವಾಜಲ್ಯಾಪಾಸೂನ್ ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ 6 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ಹೆ ಮತದಾನ ಹೋಯಿಲ್. ಯಾ ಮತಾಂಚಿ ಮೋಜಣಿ 1 ಜುಲೈ ರೋಜಿ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಮುಂಬೈ ಪದವೀಧರ ಮತದಾರಸಂಘಾತ್ 8, ಕೊಕಣ ಪದವೀಧರ ಮಧ್ಯೆ 13, ನಾಶಿಕ್ ಶಿಕ್ಷಕ್ ಮಧ್ಯೆ 21, ತರ್ ಮುಂಬೈ ಶಿಕ್ಷಕ್ ಮತದಾರಸಂಘಾತ್ 13 ಉಮೇದವಾರ ರಿಂಗಣಾತ್ ಆಹೆತ್. ವಿಧಾನ ಪರಿಷದೆಯ ರಿಕ್ತ ಹೋಣಾರ್ಯ 11 ಜಾಗಾಂಸಾಠಿ ಆಜಪಾಸೂನ್ ಅರ್ಜ ಭರಾಯಲಾ ಸುರುವಾತ್ ಝಾಲಿ. ಯಾ ನಿವಡಣುಕಿಸಾಠಿ 2 ಜುಲೈ ರೋಜಿ ದುಪಾರಿ 4 ವಾಜೆಪರ್ಯಂತ ಉಮೇದವಾರಿ ಅರ್ಜ ಸಾದರ ಕರ್ತಾ ಯೇತಿಲ್. 3 ಜುಲೈ ರೋಜಿ ಅರ್ಜಾಂಚಿ ಛಾನಣಿ ಹೋಯಿಲ್. ಉಮೇದವಾರಿ ಅರ್ಜ ಮಾಗೆ ಘೇಣ್ಯಾಚಿ ಮುದತ್ 5 ಜುಲೈ ಪರ್ಯಂತ ಆಹೆ. 12 ಜುಲೈ ರೋಜಿ ಸಕಾಳಿ 9 ತೆ ದುಪಾರಿ 4 ಯಾ ವೇಳೆತ್ ಮತದಾನ ಹೋಯಿಲ್. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾತ್ಲ್ಯಾ ಪರಿಸ್ಥಿತಿವಿಷಯಿ ಆಣಿ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡಣುಕಿಚ್ಯಾ ಪೂರ್ವ ತಯಾರಿಚಾ ಆಢಾವಾ ಘೇಣ್ಯಾಸಾಠಿ ನವಿ ದಿಲ್ಲಿತ್ಲ್ಯಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖ್ಯಾಲಯಾತ್ ಆಜ್ ಬೈಠಕ್ ಝಾಲಿ. ಪಕ್ಷಾಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನೇತೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಕೆ ಸಿ ವೇಣುಗೋಪಾಲ್, ಮುಕುಲ್ ವಾಸ್ನಿಕ್ ಯಾಂಚಾಸಹ ರಾಜ್ಯಾತ್ಲಿ ನೇತೆ ಯಾ ಬೈಠಕಿಲಾ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಲೋಕಸಭಾ ನಿವಡಣುಕಿತ್ ಪಕ್ಷಾಚ್ಯ ರಾಜ್ಯಾತ್ಲ್ಯಾ ಕಾಮಗಿರಿವಿಷಯಿ ಖರ್ಗೆ ಯಾನ್ನಿ ಸರ್ವಾಂಚ ಅಭಿನಂದನ್ ಕೇಲ ಆಣಿ ಮತದಾರಾಂಚೆ ಆಭಾರ ಮಾನ್ಲೆ. ಸ್ವಚ್ಛ ಇಂಧನ್ ನಿರ್ಮಿತಿಚ್ಯಾ ಕ್ಷಮತೆಮುಳೆ ಉಸಾಚಾ ಭಾವ नव्या उंचीवर पोहोचला आहे असं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. उसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून उसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ज्ञांना केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1975 देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. सर्व भारतीयांना सन्माननीय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 7वी अर्थसंकल्पपूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरीही उपस्थित होते. रोजगार आणि कौशल्य विकास तज्ज्ञांसोबतही त्यांनी आज आणखी एक बैठक घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश बालन्याय मंडळानं दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या आरोपीची तात्काळ सुटका करण्याचे आणि आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. मात्र आरोपीचं समुपदेशन सुरू राहील असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं. या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असला तरी या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई करणारच असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ पोहोचले आहेत. आज झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीनुसार अफगाणिस्ताननं बांगलादेशला 8 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला आणि उपांत्य फेरीत जाण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं. उपांत्य फेरीतला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामना गुरुवारी सकाळी 6 वाजता तर भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना त्याच दिवशी रात्री 8 वाजता होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा 78,000 टप्पा ओलांडला. दिवसअखेर सेन्सेक्स 712 अंकांची वाढ नोंदवत 78,054 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सनं 78,165 अंकांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता. निफ्टीनंही आज पहिल्यांदाच 23,700 अंकांची पातळी ओलांडली. दिवसअखेर निफ्टी 183 अंकांची वाढ नोंदवत 23,721 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकही पहिल्यांदाच 52,000 पलीकडे जाऊन स्थिरावला. बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातल्या समभागांमुळे बाजारात आज तेजी राहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचं वाटप 30 जूनपर्यंत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडच्या भागात आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसात पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे ओम बिर्ला तर विरोधकांकडून काँग्रेसचे के सुरेश रिंगणात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांसाठी उद्या मतदान. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तात्काळ सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेबरोबर अफगाणिस्तानही उपांत्य फेरीत दाखल. आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 712 अंकांची वाढ नोंदवत 78,000 वर बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.